अध्याय 12वा श्लोक 19वा तुल्य निंदा स्तुति ही मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतिर भक्ति मानने प्रियो नराहा। जो निंदेते नेघे स्तुति न श्लाघे आकाशा न लगे लेपू जैसा तैसे निंदे आणि स्तुति मानी करूनी एके पांती विचरे प्राणवृत्ती जनीवनी साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरायेना जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे पाऊसे वीण न सुके समुद्रु जैसा आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीची कही आश्रयो जो आघवाची आकाश स्थिती जेवी वायुसी नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खाल विजय हे काय कौतुक परी मानू करीती तिन्ही लोक पायवणिया तरी श्रद्धा वस्तूसी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिवू परी हे असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे यया लागी हे नोहे म्हणितले रमान आहे अर्जुना मी वाहे शिरी तयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे म्हणवनी जा नमस्कारू तयाते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही तयाची या गुणांची लेणी लेववू आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू तो पहावा हे डोहळे म्हणवनी अचक्षुसी मज डोळे हातींचे मी लीला कमळे पूजू तयाते दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागोनी तयाचे अंग तया संगाचे मी सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपमू तेणेसी आम्हा मैत्र एथ कायसे विचित्र परी तयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणापरवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगू समस्त योगरूप जेणे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी एवढी थोरी जयास्थितीये।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। देवाच्या सख्यत्वासाठी देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा आपुले आघवेची जावे परी देवासी सख्य राहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी। इथपर्यंत आपलं आलेलं होतं। आपलं सौख्य आणि देवाचं सख्य, देवाचं जर सख्य जोडायचं असेल तर थोडं आपलं सौख्य सोडावं लागतं असं समर्थांनी सांगितलेलं आहे। आपलं थोडंसं बाजूला सारल्याखेरीज कोणाशी सख्य करता येत नाही। जो स्वार्थी आहे, जो फक्त स्वतःचंच सौख्य पाहतो, तो कोणाशी सख्य करू शकत नाही। अगदी व्यवहारामध्ये देखील जो स्वतःपुरतं पाहतो त्याचं सख्य म्हणून कोणाशी तसं होत नाही। त्याच्या विचाराच्या परंपरेमध्ये स्वतः इतका प्रधान असतो आणि त्यापोटीच तो वर्तन करत असतो। असं असल्यामुळं कोणाशीही अतिशय प्रेम, कोण म्हणेल तसं थोडंसं मान्य करून वागणं, आपलं काही मागं घेणं असं ती व्यक्ती करू शकत नाही। आणि इथं तर चाललेलं आहे की देवाला जे अतिशय आवडतं आपण त्या प्रकारे वागावं। देवास जयासी जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती, येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त। भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्ताचे गायन आपडे आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपणासे तेची आवडावे मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त। देवाला जे आवडतं, सद्गुरूंना जे आवडतं, तेच तीच ज्याची आवड झालेली आहे त्याच्यावर सद्गुरू जास्त विश्वास ठेवणार, अगदीच उघड आहे। आणि देवाला आवडतं तसंच आपण करतो आहोत। आपण प्रेमाने भजन म्हणतो आहोत, आपण आपल्या ठिकाणी भक्ती आहे, आपल्या ठिकाणी भाव आहे, आपण भजन करतो आहोत, आपण साधना करतो आहोत, आपण श्रवण करतो आहोत, आपण आपलं सौख्य किती सोडून देतो प्रसंगी। अनन्यहून जीवे प्राणे शरीर तेही वेचावे, शरीराच्या अंगानी कष्ट किती करतो आहोत देवाच्या कारणाकरता, सद्गुरूंच्या कारणाकरता। समर्थ म्हणतात की सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता। आपली शरीर व्यथा संसार व्यथा सोडून देऊन, कारण मुळातच सद्गुरूंकडे येतो सर्वसाधारणपणे मी बोलतोय, आत्मदर्शनाकरता आत्मदर्शनाच्या अलीकडचं स्वरूपबोधाच्या अलीकडचं मला काही नको असा मुळातच भाव फार कमी जणांचा असतो। त्याच्याऐवजी सद्गुरूंकडे गेलं किंवा भक्ती केली, भजन केलं, ध्यान केलं, सत्संग केला की जरा आपल्या संसाराला उपयोग होईल अशी भावना असते। तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान तरी हा नारायण कृपा करो, ऐसी माझी वाणी मज उपदेशी आणिक इतरासी तेची सांगे। या वाणीने असं म्हणता येत नाही की तुमचं कल्याण हो, तुमचं संसाराची भरभराट हो। मला माझी वाणी असाच उपदेश करते की एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, एक वेळ मुलं वाढली नाहीत तरी चालतील, पण नारायणाची कृपा असली पाहिजे। अशा टोकाच्या कारणाकरता परमार्थ करणारे कमी भेटतात। बहुहंशी परमार्थ संसाराकरता चाललेला आहे, बहुहंशी। आपलं सगळं ठीकठाक असावं आणि मग थोडी भक्ती, नाम, ध्यान इत्यादी मनस्वास्थ्याकरता करावं, असाच परमार्थ चाललेला असतो। आणि समर्थ तर इथं म्हणतात की सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, म्हणजे स्वतःच जरा बाजूला ठेवावं। हे किती अवघड आहे। तुम्हाला आर्थिक अडचण आहे, तुमच्या पत्नीला बरं नाहीये, तुमच्या पतीला बरं नाहीये, तुमची मुलं नीट शिकत नाहीयेत, ती शिकली तर त्यांना नीट नोकऱ्या लागत नाहीयेत, तुम्हाला पुरेशी जागा नाहीये, तुम्हाला एक जागा हवी आहे, तुम्ही जागा शोधताय, तुमच्या बजेटमध्ये जागा मिळत नाहीये, किती संसार व्यथा, तुमच्या मुलीचं लग्न खोळंबलेलं आहे अजून होत नाहीये, तुम्हाला प्रमोशन मिळत नाहीये, तुमचा धंदा नीट वाढत नाहीये, या सगळ्या संसार व्यथा सद्गुरूंच्या चिंतेपेक्षा जास्त आहेत। तुम्हाला सद्गुरूंची कोणती चिंता नाहीये, त्याच्याऐवजी स्वतःच्या संसाराची व्यथा जास्त वाटते आहे। समर्थ उलट सांगतात, जसा जसा परमार्थ पुढे जाईल अशी की सहज आत्मदर्शनासारखी गोष्ट मिळते की काय। एकदा असं झालं की साईबाबांच्याकडे एक मुंबईहून एक व्यापारी, मोठा धनाढ्य व्यापारी आलेला होता आणि साईबाबांच्या मशिदीच्या तिथं नम्रतेनी बसला, नमस्कार केला, थोडं इकडं तिकडं बोलणं चालणं झालं, कशा करता आलाय काय। त्याला देवदर्शन, आत्मदर्शन हवं होतं। अजूनही काही लोक बसले ते, अचानक साईबाबा म्हणाले, अरे संध्याकाळची वेळ झाली, दिवे लावायचेत, तेल आणा। तर तेल नव्हतं, जी तेलाची बाटली होती त्याच्यामध्ये तेल नव्हतं, कसं तेल आणायचं, कोणाकडून तरी मागून आणा, म्हणून चार लोकांकडे पाठवलं तर कोणी तेल देईना, अजून कोणाकडे जा, कसं तरी तेल आणलं, दिवे लावले, आणि तो व्यापारी म्हणाला की महाराज मला तुम्ही उपदेश करताना, तर महाराज म्हणाले की एक आणा तेलाचा, तेव्हा पैशाची किंमत खूप होती, एक आणा ज्याच्या खिशातून बाहेर पडत नाही तेल लावणे, तेल देण्यासाठी दिवे, देवाकरता दिवे लावायचेत, त्याला आत्मदर्शन हवे म्हणे। त्याग ही गोष्ट आणि झिजणं ही गोष्ट आपल्या संसाराकरता प्रत्येक जणच करत असतो, पण संसाराच्या डागडुजी करता परमार्थ नाही हे कमी लोकांना समजतं, ठसतं खूप कमी लोकांना, त्यामुळे शुद्ध परमार्थाला गिराईक नाही। महाराज म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, की हिंगमिऱ्याची गिराईक खूप असतात, कस्तुरीचं गिराईक क्वचित असं म्हणायचंय। आपली स्वतःची संसार व्यथा इतकी प्रधान वाटते की त्यापोटी सगळं बाजूला सारलं जातं। सांडूनी आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, हे जीवन तसं कठीण आहे। आपली संसार व्यथा आणि संसाराची कर्तव्य करता करता आपलं जीवन संपून जातं, जीवन राहत नाही आणि ते कधीच न संपणार असतं। संसार व्यथा कधीच न संपणारी असते, अडचणी कधीच न संपणाऱ्या असतात, करून दाखवायचं कोणी? स्वामीजींच्या मुलांची लग्न झाली त्या दिवशी देखील त्यांचं ज्ञानेश्वरी निरूपण हे चुकलं नाही। रिसेप्शनची वेळ झाली, त्यांनी व्याह्यांना सांगितलं, बरं आहे आता आमची ज्ञानेश्वरी असते, तुमचं चालू देत। मी जातो, ते म्हणाले अहो चाललं कुठं, लग्न आहे, आता तुम्ही ते सगळं सांभाळा म्हणाले। ज्ञानेश्वरी वेळेवरी सुरू झाली आणि चाळीत राहत होते, चाळीला पुढचं तसं मागचंही दार होतं। रिसेप्शन झाल्यावर मागच्या दारातून माप ओलांडण्याचा कार्यक्रम होऊन सुनबाई घरात आल्या आणि सगळेजण स्वयंपाकघरात दाटीवाटीनी ज्ञानेश्वरी चालू होती, ज्ञानेश्वरीला येऊन बसले। जीवन उगीच घडत नाहीत, तेही करू आणि हेही करू म्हणणं सोपं असतं, पण तेही राहतं आणि हेही करू खूप खूप घडत असतं आणि तेही करू नुसती चर्चा असते। म्हणून परमार्थ ध्यानापर्यंत सोपा आहे, ध्यानच अवघड वाटतं अशी मंडळी आहेत, पण ध्यानापर्यंत सोपा आहे, चिंतनापर्यंत देखील सोपा आहे, आचरणामध्ये जरा अवघडच आहे। नियमित साधनेपर्यंत परमार्थ सोपा आहे, श्रवण चालू ठेवणं हेही तसं शक्य आहे, पण त्याच्या पुढे जाऊन अर्चन हे प्रतीकात्मक आहे। सद्गुरूंचं अर्चन मनोभावे मानस पूजेनी आणि मग नंतर ते अर्चन सर्वांप्रती आदराकडे घेऊन जायला पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, हे अर्चन पुढे जाणं जरा अवघड आहे। आचरणात्मक परमार्थ अधिक अवघड आहे, बोधानी आचरणात्मक, वंदनात्मक जरा जास्त अवघड आहे। सद्गुरूंना वंदन, पण सद्गुरू स्वरूप म्हणून सर्व ठिकाणी प्रत्येक वेळेला लोटांकडी नको जायला, पण आदरपूर्वक नम्रतेनी वर्तन हा परमार्थ जरा अवघड आहे। आणि मग आपलं सगळं बाजूला सारून दास्य ज्याला म्हणू आपण, तशा प्रकारच्या दास्य भावाने राहणं, यांनी एका प्रकारे या आचरणात्मक परमार्थानी जर काही होत असेल तर तुम्ही जे ध्यान करत असता, चिंतन करत असता, एकरूपता साधत असता, ते स्वार्थ बुद्धीकडे जात नाही, ते व्यापक व्हायला सुरुवात होते। एकैक हे किती सांगू तुझं लागी, बाणवोनी अंगी सेवकत्व, विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे। असा स्वरूपानंदांनी जो उपदेश म्हणून स्वामी माधवनाथांना केला, स्वरूपानंदांना देव मानणं सोपं आहे, पण मग आता विश्व हे मद्रूप हे अजून अवघड झालं, त्याच्याकरता जरा आपलं सगळं बाजूला सारावं लागतं। सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या। आणि तो भारला गेला पाहिजे, म्हणजे तो आजारी पडलेला आहे, त्याला पॅरालिसिस झालेला आहे, त्याला उठता येत नाहीये, जाग्यावरून मदतीची गरज लागते, त्याची वाणी बोलत नाहीये, पण तो स्तोत्र म्हणतो आहे, तो वाणी सुधारायचा प्रयत्न करतो आहे, कशा करता? साठ पासष्ट वयाच्या पुढे कदाचित व्यक्ती पडून राहणे, झोपणे, पडून पेपर वाचणे, काही दुसऱ्याकरता काही करणं हा, आणि ही टीका नव्हे, सर्वसाधारण असंच असतं, तर हे 75 वर्षांच्या पुढे काय करत होते? आपलं शरीर झिजवत होते देवाच्या सख्यत्वासाठी, निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाच्याची सांगाव्या, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा। तुम्ही नातेवाईकांना तोडणं अपेक्षित आहे असा इथं अर्थ निघतो, तितका टोकाचा अर्थ नाही काढला तरी चालेल, पण वेळ येईल तेव्हा परमार्थ प्रधान आहे आपल्या जीवनामध्ये, या बेताने तुम्ही चालणं गरजेचं आहे, जीवलगासी तुटी पडाव्यात, म्हणजे जर वेळ आली काय निवडायचं आहे। स्वामीजी म्हणायचे की सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मातो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे, ही लाख मोलाची ओवी आहे असं म्हणायचे। याचा अर्थ असा, ते म्हणायचे की इथं ही ओवी ठेवलेली आहे आणि इथं लाख रुपये ठेवलेले आहेत, तर या लाख रुपयाला ही बाजूला सारून ती ओवी घेणं असा त्याचा अर्थ आहे। जीवलगासी तुटी पडाव्यात म्हणजे नेहमीच परमार्थी माणसाने सर्वांशी फटकून राहावं आणि परमार्थ करावा याकरता हे लिहिलेलं नाहीये, पण अगदीच तशी जर वेळ आली तर परमार्थालाच प्राधान्य असलं पाहिजे असं समर्थ सांगतात। देवाच्या सख्यत्वासाठी सख्य भक्ती चाललेली आहे तर देवाचं सख्य होणार। रामकृष्ण म्हणायचे की एक हात काली मातेच्या चरणी आणि एक हात संसार करतो आहे, आणि जरा संसारातून रिकामा झाला, सवड मिळाली की लगेच तो हात देखील काली मातेच्या चरणी लागला पाहिजे। त्याच्याऐवजी असं होतं की संसाराला आवश्यकता जेव्हा जास्त आहे असं वाटतं तेव्हा काली मातेच्या चरणाचा हात निघून तोही संसाराला लागतो। सर्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा असं म्हणतात। अशा प्रकारचा संकल्प तरी करायला पाहिजे, वेळ येईल तेव्हा आपण संकल्पाला अनुसरतो। आपल्या मनामध्ये संसाराचं किंवा विषयांचं इतकं जबरदस्त चिंतन चाललेलं असतं की वेळ प्रसंगी आपण संकल्पाला अनुसरतो, त्यामुळं ज्या करणीय गोष्टी आहेत त्या आपोआप बाजूला पडतात आणि जे ज्याचा संकल्प असतो तेच करत राहतो। साधक कधी कधी म्हणताना मी पाहतो की कसं कोण जाणे, वेळ आली की धैर्य कमी पडतं, वेळ आली की अचूक विषयाकडे ओढला जातो, जसा पतंग ओढला जावा, त्यावेळेला समजत नाही, ज्यावेळेला क्रोध येतो त्यावेळेला कळत नाही, खरी इच्छा नव्हती पण आपोआप विषयामध्ये पडतो, आपोआप विषयामध्ये जो पडतो तो संकल्पामुळेच पडतो, कारण तसा संकल्प नेहमी करत असतो। म्हणून मनापुढे निदान चित्र रंगवावीत, की आपण विषयाला काही झालं तरी बळी पडणार नाही, काहीही होवो काहीही होवो स्वार्थाकरता भ्रष्ट वर्तन करणार नाही। पाहावं की स्वार्थ म्हणजे काय, पुष्कळ पैसे मिळतील म्हणून चुकीचं वर्तन करावं अशी वेळ आली करणार नाही। स्वार्थ म्हणजे घरदारं मिळतील पण चुकीचं वर्तन करणार नाही, आपोआप होणार नाही। जर तसा संकल्प असेल तर होणार नाही, म्हणून वैराग्याचा संकल्प करावा, आपण परमात्म स्वरूप आहोत असा संकल्प करावा, सेवेचा संकल्प करावा। वेळ आली तर दोन दिवस जेवण खाण होणार नाही पण मी सेवेमध्ये राहीन, संकल्प करावा। निदान चित्र रंगवावं म्हणजे मग वेळ आल्यावर त्या संकल्पाप्रमाणे हातून घडेल। जर तसा कधी विचारच केला नसेल, तसा संकल्पच केला नसेल, तसं चित्रच रंगवलं नसेल तर हे होणं नाही। म्हणून एक वेळ जीवलग सगळे तुटले पण मी परमार्थ करीन, संकल्प करावा। तसे लक्षात घ्या की एकटा असतो आपण, एकटे येतो आणि एकटे जातो। आपली पत्नी ही तिच्याकरता आपल्याबरोबर आहे, आपली मुलं ही त्यांच्याकरता आपल्याबरोबर आहेत, आपले सगळे संबंधित ज्याच्या त्याच्याकरता आपल्याबरोबर आहेत, वेळ प्रसंगी जो तो आपल्याकरता आहे। आपण देवाकरता असलं पाहिजे, एवढं तुम्ही चिंतन करा आणि संसारात प्रेमाने रहा, मुलांबद्दल करा जे जे करायचं असेल ते, पण अलिप्त असायला पाहिजे। गाढ झोपेतून जर हलवलं, जाग केलं तुझं जीवन कशा करता आहे, तर परमात्मा प्राप्ती करता आहे असं सांगता आलं पाहिजे। जीवलगासी तुटी पडाव्यात म्हणजे मनातून ते दूर असले म्हणजे झालं। आपण स्वामीजींची गोष्ट ऐकतो की त्यांच्या मुलाची मुंज त्यांनी काढलेली होती, मुंबईला त्यांच्या मावशीकडं पत्र गेलं तर मावसभाऊ पत्र वाचून म्हणाला की बाळ मुलाची मुंज करतोय, आपण जायला पाहिजे। पत्र हातात आल्याबरोबर पहिल्या दोन ओळी वाचल्या, आपण पुण्याला जायला पाहिजे। आणि मग सगळं वाचल्यावर म्हणाला की नाही, तसं नाही लिहिलेलं, चिरंजीव अनिलची मुंज अमुक अमुक दिवशी करतो आहोत, तिथूनच आशीर्वाद द्यावेत असं पत्र होतं। हे धैर्य आहे असं लक्षात घ्या। तुम्ही डिट्टो कॉपी करायला पाहिजे असं नाही, त्यांनी केलं म्हणून आता तुम्हीही करा असं नाही, पण ते देवाच्या सख्यत्वासाठी कसं ठरवून जीवन जगत होते एवढं तर कळेल का नाही कळणार। आपण आपल्या पद्धतीने करू, पण कुठंही आपल्या मनातून जो एक नाजूक धागा आहे संसाराचा तो तर तोडला पाहिजे एवढं कळेल। आपुले आघवेची जावे परी देवासी सख्य रहावे, ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी। आपण एक दोन मिनिटं शांत डोळे मिटून बसू। हरि 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 स्वामी जी राम। म्हणून आपलं स्वार्थाचं प्रपंचाचं प्रकृतीचं स्वतःच काही ज्याला त्याला अभिमान सत्व आहे की नाही ते सत्व ते सगळं देवाकरता बाजूला सारावं असं समर्थ म्हणतात। आपुले अवघेची जावे परी देवासी सख्य राहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे देव म्हणजे आपला जीव की प्राण म्हणजे आपलं जीवन म्हणजे सद्गुरु आपला प्राण जसं आपण जाऊ देत नाही प्राणासी न करावे निर्वाण प्राण न जाण्यासाठी सगळी धडपड आपण करतो सद्गुरू प्राणासारखे आपल्याला आहेत। अशा रीतीने परमप्रीतीचं लक्षण आहे असं समर्थ म्हणतात। ऐसे परम सख्य धरिता आता उलटी बाजू सांगतात देवास लागे भक्ताची चिंता जो अशा प्रकारे परम सख्य धरतो हे एकतर्फी असतं की काय समर्थ म्हणतात की असं परम सख्य धरणाऱ्याला देव देखील अशा भक्ताची चिंता आपोआप करतो जो पूर्ण अवलंबून आहे त्याच्याकरता सर्व काही केलं जातं। पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले पांडव लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून टाकण्याचा कट केलेला होता। युधिष्ठिर युवराज झाल्यानंतर युधिष्ठिराला आणि सगळ्या भावंडांना विश्रांतीसाठी आणि विलासासाठी आईसोबत आराम करण्यासाठी म्हणून पाठवावं असं धृतराष्ट्रांनी ठरवलं की जो नंतर सम्राट होणार आहे राज्याचा पण त्याच्यामध्ये त्याचा दुष्ट हेतू होता। ते लाक्षागृह म्हणून बांधलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये लाख होती एकदा जळेल तर एकदम सगळं जळून खाक होईल अशी व्यवस्था केली होती। विदुरामुळे श्रीकृष्णांना कळलं विदुरांनी आणि श्रीकृष्णांनी बाहेर जाण्याचा रस्ता देखील एक गुप्तपणे तिथं बांधला त्याची ती कथा इथं समर्थ सांगतात। आणि खरंच पाच भाऊ आणि त्यांची आई असे भिल्ल जातीतले आश्रयासाठी येतील असंही पाहिलं ज्या दिवशी आग लागणार आहे त्या दिवशी आणि ते तिथं आश्रयाला आले पांडवांना माहीत नव्हतं की हे जाळलं जाणार आहे आणि सुटण्याच्या मार्गातून ते निघून गेले पण हे सहा जण बिचारे दुसरेच तिथं मेले त्यामुळं पांडव गेले कुंतीही गेली अशा प्रकारची वार्ता सगळीकडे पसरली। आणि पांडवांच्या मागे असणारा ससेमीरा हा थांबला. या सगळ्यामध्ये श्रीकृष्णांचा हात होता. देव सख्यत्वे राहे आपणासी, तेतो वर्म आपणाची पासी. म्हणून देव आपल्याबाबत सख्यत्वाने राहतो, त्याचं वर्म हे भक्तापाशी असतं. आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे. आपण असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे. आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. जैसे जयाचे भजन, तैसाची देवही आपण. म्हणून हे अवघे जाण आपणापासी. ये यथा माम प्रपद्यंते, तांस्थ तैव भजाम्यहम, असं जे सांगितलेलं आहे. जो मला जसा भजतो मीही त्याला तशाच प्रकारे भजतो. आपुल्या मनासारखे न घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे. तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर त्या गुणामुळे निष्ठा मोडते. आपल्या मनासारखं याचा अर्थ काय की त्या समूहामध्ये आपल्या मनासारखं व्हायला पाहिजे असं वाटणं, आपल्याला महत्व मिळायला पाहिजे असं वाटणं, आपला संसार आहे त्या संसारी काही कामना असणं आणि त्या कारणाकरता परमार्थ करणं, मग ते मिळणं न मिळणं. चमत्कारांचं देखील असं आहे की काही जणांचं होतं, काही जणांचं होत नाही. हमखास एखाद्या संतांकडे गेल्यानंतर सांसारिक गोष्ट मिळेल, जो मिळतो तो भरपूर प्रसार करतो की यांच्याकडे गेलं की सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळं अजून जास्त लोक येतात. ज्यांच्या होत नाहीत ते म्हणतात आपलं नशीब. असं कधी होत असतं का? असा महिमा वाढत जातो. मनासारखं घडण्यासाठीच तर सगळं आहे, मनासारखा संसार होण्यासाठी. पण ते जेव्हा होत नाही तेव्हा अशा लोकांची निष्ठा मोडते, नाहीशी होते. आपुल्या मनासारखे न घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे, असं समर्थ म्हणतात. समर्थांनाही याचा काही एक अनुभव असणार. तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. तर तुम्ही स्वतःकरताच गेलेले होतात, त्यांच्याकरता गेलेलेच नव्हतात. ते जे सांगतात त्याकरता गेलेले नव्हतात, त्यांच्याकरता. याचा अर्थ त्यांचे पाय चेपून देणं, त्यांचं डोकं चेपून देणं, त्यांना मोठ्या मोठ्या देणग्या देणं हा याचा अर्थ नाहीये. तुम्ही शुद्ध परमार्थाकरता गेलेले नव्हतात, तुम्ही आत्मदर्शनाकरता गेलेले नव्हतात. समर्थ म्हणतात की असं झालं तरी देखील, निष्ठा मोडली तरी देखील, त्याला जबाबदार तुम्हीच आहात. ज्या कारणाकरता तुम्ही गेलेले होतात ते कारणच कुचकामी होतं. मेघ चातकावरी वळेना, तरी चातक पालटेना. निष्ठा सांगण्यासाठी म्हणून मनुष्यांमधली उदाहरणं देता येत नाहीयेत. आज शास्त्रांमधली उदाहरणं देखील चातक चकोर अशीच आहेत. तो फक्त मेघाच्या मुखातून येणारं पाणी पितो, चोच आकाशाकडे ठेवून. बाकी पाणीच न पिण्याचा त्याचा निर्धार असतो. आणि मेघ प्रत्येक वेळेला बरसेल असं नाही. तो कधी कधी नुसता येतो आणि निघून जातो. पण चातक मात्र आकाशाकडे चोच ठेवून तसाच बसलेला असतो. मेघ चातकावरी वळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोरा अनन्य, ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नये। सखा मानावा भगवंत, माता पिता गण गोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ ही परमात्मा। आपण माता पिता गण गोत विद्या लक्ष्मी धन वित्त हे मिळण्यासाठी म्हणून परमार्थ करतो। आणि इथं असं सांगितलं जातंय की हे सगळं काही असेल तर परमात्मा आहे, फार टोकाचं सांगितलं जातंय। पण श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत, श्रवणापासून सुरुवात होऊन जीवनाच्या धन्यतेपर्यंतचा जो प्रवास आहे, तर तो असाच जाणार। तो आता सखाही आहे, तो आता माता पिताही आहे। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, वडील बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, जे काही असेल ते माझं आराध्य। समर्थ पुढे म्हणतात की देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे। आम्हाला आता काय, तुम्हीच प्रधान, तुम्ही भेटलात आमचं काम झालं असं सगळेच म्हणतात, पण त्यांची खरी निष्ठा तशी नसते। एक जण मला म्हणाले की इतका प्रयत्न केला, किती लोकांना भेटलो, वणवण फिरलो, पण आतापर्यंत समाधान जिथं होईल अशी कोणी व्यक्ती भेटली नाही। आता तुम्ही म्हणाल तसं मला करायचंय। प्रथमच आलेले होते तर मी म्हटलं ठीक आहे, उद्या रात्री प्रवचन आहे, मंगळवारी आले ते, बुधवारी ज्ञानेश्वरीचं प्रवचन, नाही मी रात्री बाहेर पडत नाही म्हणाले। बर चालेल, मग गुरुवारी सकाळी या, सत्संग असतो, आता तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं काही नकोय ना। या गुरुवारी मी गावाला जाणार आहे, चालेल। रविवारी या, रविवारी सकाळी ध्यान आणि प्रवचन असतं, आमचं हास्य क्लब असतो म्हणाले, त्याचं एक संमेलन नेमकं या रविवारी आहे। निष्ठा ही इतकी सोपी गोष्ट नाहीये। आणि तुमच्याशिवाय आता काही नाही हे जरी बोलताना बोलले तरी देखील, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे, पण तशी त्यांची पक्की निष्ठा असेल असं संभवत नाही। म्हणून मी ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी। आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची। आपल्या मनोगता करता म्हणजे सांसारिक यश, मगाशी म्हटलं तसं उद्योगधंद्यातलं यश, महत्वाकांक्षा, पारमार्थिक महत्वाकांक्षा, हेही कधी कधी कोणाचं मनोगत असतं। आपुलिया मनोगता कारणे आणि ते मिळत नाही असं वाटल्यावरून आपल्यावर यांची खरी कृपा नाही असं वाटणं, ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची, देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेकरिता भगवंत अंतरू नये की। आपल्या देहबुद्धीतून निर्माण झालेल्या ज्या इच्छा आहेत त्या आणि देहबुद्धीचा त्याग करून शुद्ध बुद्ध मुक्त केवळ अस्तित्वरूप चैतन्य मात्र अशी परमात्म स्वरूपाची प्राप्ती या दोन एकमेकांपासून खूप वेगळ्या गोष्टी आहेत. देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित आणि ते प्राप्त करून घ्यावं असं देवाचं मनोगत आहे. त्याच्याऐवजी आपण आपल्या मनोगताप्रमाणे देवानी द्यावं असं पाहत असतो असं समर्थांना सांगायचंय. जे देवाचं आपल्याबाबत मनोगत आहे ते आपल्या कल्याणाचं आहे, त्यामुळे आपल्या इच्छेसाठी म्हणून देव अंतरू नये, देव अंतरला असं होऊ नये. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायसी, मातावधी बाळकासी विपत्ती काळी. सांगता येत नाही खरं म्हणजे हेही अवघड आहे असं होईल असं सांगता येत नाही, पण अगदीच जर प्रसंग आला तर माता बाळकाला विपत्ती आली म्हणून खरं अवघड आहे असं नाही आई करणार, पण समर्थ म्हणतात की करेल. पण देवे भक्त कोण वधीला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतास देव झाला वज्र पंजरू. पण देव मात्र असं कधी करणार नाही. एक वेळ माता आपद्धर्म म्हणून क्वचित कधीतरी करेल, पण देव नाही. देवभक्तांचा कैवारी, देवपतितासी तारी, देव होये साहकारी अनाथांचा, देव अनाथांचा कई पक्षी, नाना संकटापासून रक्षी, धाविन्नला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. देव प्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीव लगे आघवी पिसुणे कामा न येती. जीवलग कामाला येत नाहीत. आणि सर्वात शेवटी त्यांनी असं सांगितलंय, देवाचे सख्य देवाचे तुटे ना, प्रीती देवाची विटे ना, देव कदा पालटे ना शरणागतासी म्हणोनी, सख्य देवासी करावे हितगुज तयासीच सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईचे, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावे. आणि ज्याला सद्गुरू भेटले त्यांनी देव देव म्हणून दुसरी कुठलीच चर्चा करू नये, हे सद्गुरूंबरोबरच असावं. ही जी नवविधा भक्ती आहे, ही नवविधा भक्ती ज्यांना सद्गुरू लाभलेले नाहीत त्यांच्याबाबत देव, आणि ज्यांना सद्गुरू लाभले त्यांच्याबाबत सद्गुरू, अशी करायला दासबोधामध्ये सांगितलेली आहे. सर्वात शेवटी ते असं म्हणतात की हा मानस पूजेचा प्रकार सद्गुरूंबरोबर करावा, अशी अर्चन भक्ती सद्गुरूंची करावी. सगळं सद्गुरूंशी जोडलेलं आहे, पण गोष्ट अशी आहे की सद्गुरू हे प्रत्येकाला त्याच्या जीवनात मिळतील असं नाही. ज्याला मिळाले त्याला मग देव हे तेच, बाकीच्यांचे देव हे त्यांच्या भावनेचे, श्रद्धेचे, कल्पनेचे, शास्त्रांनी सांगितलेत म्हणून मग ते देव. आणि त्या देवांची भक्ती करता करता कधीतरी सद्गुरू लाभतील. पण जर सद्गुरू लाभले तर मग सद्गुरूच असं समर्थ सांगतात. अशा प्रकारे समर्थांनी हा समास संपवला. इथं नवविधा भक्ती मधल्या आठ भक्ती समर्थांनी आणि नववी आत्मनिवेदन भक्ती पुढच्या वेळेला आपण पाहू, पण मौज म्हणून तुम्हाला मी सांगतो की सर्वात सुरुवातीला ज्ञानेश्वरीमध्ये आलेली नवविधा भक्ती असं निरूपण आपण सुरू केलं 7-8 वर्षांपूर्वी. ज्ञानेश्वरीत आलेलं श्रवण मनन इत्यादी, मग कीर्तन विष्णू हो स्मरण असं करत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली नवविधा भक्ती अशी आपण सांगितली पाहिली. ती पाहताना नवविधा भक्ती म्हणजे पूर्ण पुरुषाचं जीवन म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली, कर्मयोग्याची पाहिली, जीवनमुक्ताची पाहिली, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं ध्यान पाहिलं. आणि खरं मला पुढं असं जायचं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं ध्यान झाल्यानंतर ज्ञानेश्वरीत सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती म्हणून ज्ञानी भक्ताची लक्षणं 12व्या अध्यायातली, मग ज्ञानी पुरुषाची लक्षणं 13व्या अध्यायातली, मग गुणातीताची लक्षणं 14व्या अध्यायातली असं मला खरं जायचं आहे. पण ज्ञानेश्वरीत सांगितलेलं ध्यान झाल्यानंतर समर्थांनी सांगितलेलं ध्यान पाहण्यासाठी आपण दासबोधाकडे आलो. हे पाहताना एकदम विषय प्रवेश आपण करतो आहोत केवळ, म्हणजे खरं आत्मनिवेदन भक्ती जसं आलंय कुठून कुठं ते यायचा खेळ असतो की नाही, की 3 वर गेला, 3 वरून 9 वर गेला, 9 वरून आणि कुठेतरी गेला, तसं आपलं चाललेलं आहे. तुम्हालाही आता आठवत असेल की आपण कसे चाललेले आहोत. पण समर्थांनी सांगितलेलं जे ध्यान आहे अजपाजप ते करत असताना किंवा त्यामुळे पूर्णत्वाचा म्हणजे आत्मनिवेदनापर्यंतचा प्रवास हा पाहायचा आहे. ते पाहता पाहता जेव्हा दासबोधाच्या प्रस्तावनेमध्ये या दासबोधात नवविधा भक्ती सांगितली असं म्हटल्यावर पहिला समास चाललेला आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की दासबोधातला पहिला समास नवविधा भक्ती, तिथं आलं की सांगितलं भक्तीचं लक्षण नवविधा, तर नवविधा भक्ती काय ते सांगायला आपण इकडे शिरलो. तुम्ही रंगताय, मीही रंगून जातोय, आपल्याला घाई काही नाहीये. या निमित्ताने सगळा दासबोध एक प्रकारे आपण अशा रीतीने ज्याला क्रॉस सेक्शन म्हणू तसा, पण आत्मनिवेदन भक्तीकडे नेणारं ध्यान या तऱ्हेने पाहणार आहोत, त्या तऱ्हेने या प्रवचनांची योजना आहे. त्याच्यातली ही सख्य भक्ती म्हणून समर्थांनी सांगितलेली झाली. यथावकाश आता आपला विषय पुढे जाईल, परत कधीतरी 8-10 महिन्यांनी, वर्षा 1.5 वर्षांनी आपण हे का आणि कशाकरता सांगतोय हे मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही असेच हसाल. तुम्हालाही बरं वाटेल की काय कसे चाललंय कोण जाणे. अशी मजा आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। हरी हरी बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।